अपरा एकादशी। आज आपण अपरा एकादशीची महिमा व व्रतकथा श्रवण करूया। धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, जनार्दन, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते? तिचा विधी व महात्म्य सविस्तर सांगण्याची कृपा करावी। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, आपण सर्व लोकांच्या हितासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला। राजेंद्र, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात अपरा एकादशी येते। ही अत्यंत पुण्यप्रदायक व महापापांचा नाश करणारी आहे। ब्रह्महत्यारा, गोत्रहत्यारा, गर्भहत्यारा, परिनिंदक तसेच परस्त्री लंपट पुरुषही अपरा एकादशीच्या व्रताने निश्चितच निष्पाप होतो। जो खोटी साक्ष देतो, मोजमापात दगाबाजी करतो, ज्ञान नसतानाही नक्षत्रांची गणना करतो आणि कपटाने आयुर्वेदाचा ज्ञाता बनून वैद्याचं काम करतो, हे सर्व नारकीय जीव आहेत। परंतु अपरा एकादशीच्या व्रताने ते देखील निष्पाप होतात। जर कोणी क्षत्रिय आपला क्षात्र धर्म सोडून युद्धातून पळून गेला, तर तो क्षत्रियोचित धर्मापासून भ्रष्ट झाल्यामुळे घोर नरकात पडतो। जो शिष्य विद्या प्राप्त करून स्वतःच गुरूंची निंदा करतो, तो देखील महापापी होऊन भयंकर नरकात पडतो। परंतु अपरा एकादशी केल्याने अशा लोकांनाही सद्गती मिळते। माघ महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत असतो, तेव्हा प्रयाग तीर्थात स्नान केल्याने जे पुण्य मिळते, काशीत शिवरात्रीचे व्रत केल्याने जे पुण्य मिळते, गयेत पिंडदान करून पितरांना संतुष्ट करणाऱ्या पुरुषाला जे पुण्य मिळते, गुरु सिंह राशीत असताना गोदावरीत स्नान करणाऱ्या मनुष्याला जे पुण्य मिळते, बद्रिकाश्रमात यात्रेच्या वेळी महादेवांच्या दर्शनाने व बद्रीतीर्थाची यात्रा केल्याने जे पुण्यफळ लाभते, तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात दक्षिणेसह यज्ञ करून हत्ती घोडा आणि सोने दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ अपरा एकादशी केल्यानेही मनुष्य प्राप्त करतो। अपरा एकादशीला उपवास करून भगवान वामनाची पूजा केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होऊन वैकुंठात प्रतिष्ठित होतो। या महात्म्याच्या पठण व श्रवणाने सहस्त्र गोदानाचे पुण्यफळ लाभते।